सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मी संजय नार्वेकर, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि श्रुती सोबत।
ऍक्शन।
कधी कोणतं डिसिजन चुकलं असं कधी झालं की अरे रिग्रेट?
बऱ्याच वेळा झालेलं आहे। कदाचित हे सांगणं खूप चुकीचं आहे की खूप मोठी फिल्म होती ती, मी फिल्म सोडली, हिंदी होती, म्हणजे माझं नाव बऱ्यापैकी झालं होतं, माझ्या डेट्स, फक्त 3 डेट्स प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे एवढी चांगली डेट गेली माझी, म्हणजे म्हणतात ना की ते माझ्या नशिबात नव्हतं, सर्किट आपलं फिरलं, त्याच्यावरून समजा कुठला सिनेमा तो।
अगदी मला माहिती, मनात असं आलं की कदाचित हा तर नाही आणि मला कळलं की कोणता सिनेमा तुम्ही मिस केला आहे। बरं, कशाची भीती तुम्हाला वाटते का किंवा वाटायची लहानपणी?
नाही, मी मागाशी सांगितलं ना की मला भीती हा हे नव्हता माझ्याकडे, माझ्या शब्दकोशात भीती नाही आहे, टेन्शनही येतं, टेन्शन असावं माणसाला, माणसाने घाबरू नये, माणसाला टेन्स होऊन ते मग करण्यासाठी झटावं। तुम्ही जेव्हा घाबरता ना तेव्हा मायामध्ये हरता, काय होईल आयुष्यात, एकतर नाही होईल किंवा हो, त्याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे, त्यामुळे मला भीती नाही वाटली कधी। टेन्शन आलेलं आहे, पहिला प्रयोग असतो तेव्हा जे हात पाय जरा हे होतात, मुंग्या येतात, घसा सुकतो, तिथे गेल्यानंतर एकदा तिसरी बेल झाली, म्युझिक वाजलं, आता तुला प्रूव्ह करायचं आहे, मुंग्या येऊन काही फायदा नाही, पहिलं वाक्य बोललं की संपलं ते सगळं।
स्पेशली वास्तव या फिल्मबद्दल मी बोलेल, तेव्हा खूपच तुमचं नाव झालं आणि खूप वेगळी एक आयडेंटिटी तुम्हाला मिळाली। वास्तव फिल्मबद्दलच्या काही आठवणी सांगू शकाल आणि त्यानंतर कधी कोणता फॅन रिॲक्ट झाला, काय रिॲक्ट झाला?
तोपर्यंत मराठी नाटकात होतो मी, मी सिनेमात पण काम केलं नव्हतं मराठी, आधी मी हिंदी सिनेमात काम केलं, नंतर मराठी सिनेमात आलो, माझा उलटा प्रवास आहे। महेश मांजरेकरांनी जेव्हा बघितलं अधांतर, तर त्या रोलसाठी 1.5 फुटासाठी माझं नाव त्यांनी सजेस्ट केलं होतं, पण जेव्हा शूटिंगला सुरुवात होणार होती काही दिवस आधी, तर त्यांच्यात हे झालं, तेव्हा महेश मांजरेकर म्हणाले, अरे संजय तेरे लिए लिखा था वो रोल लेकिन नहीं मिल रहा है क्योंकि प्रोड्युसर को बड़ा आर्टिस्ट चाहिए, म्हणून त्यांनी एक मोठा आर्टिस्ट घेतला होता त्या रोलसाठी। उद्या शूटिंग आहे, तर आदल्या दिवशी त्या आर्टिस्टनं सांगितलं की मेरा डेट्स का प्रॉब्लेम हो रहा है, कारण त्यांनी तीच डेट मणिरत्नमला दिली होती, आता उद्या कुठून शोधून आणायचा आर्टिस्ट? तर संजय दास स्वतः म्हणाला, अरे वो महेश तू बोला था ना तेरा कोई लड़का है वो उसको बोला ना। आणि मला रात्री, मला अजूनही आठवतं, मी होतो इथे माटुंग्याला, कॉलेजच्या इथे टाइमपास करत होतो आणि मला महेश साहेब, तेव्हा पेजर होते, पेजर खर खर कॉल मी महेश, म्हणून मग मी आणि मोबाईल नुकते चाले होते, तो म्हणाला कुठे आहेस? मी म्हटलं असं सरू या नाक्यावर आहे, ताबडतोब घोरायला आहे, मी पोचलो तिथे आणि कपडे घाल कपडे घाल येते ते आणि दाखवला असा, हा याच आहे ना, ले इसको भाई, अच्छा आहे। आणि संजय दत्तच बोलल्याबरोबर त्या प्रोड्युसरना काही बोलता येईना, मेन ना। आणि मग त्याच्यानंतर आम्ही सीन केला, त्यावेळेस काय करायचं, कॅमेरा आहे ना, एक सीन शूट करायचे आणि नंतर रिझल्ट बघायचे लगेच, कारण कॅमेरा कुठे लीक आहे किंवा ह्याचा रिझल्ट काय, ह्याचे कलर करेक्शन बरोबर आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा वगैरे सगळे गेले होते रिझल्ट बघायला आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुपारची शिफ्ट होती आणि आले आणि मी आपला फाटक्यासारखं कुठेतरी बसलो आहे खाली, चहा ये चहा देणं ते असं खाली बसलो होतो, तर बाबा आल्याबरोबर त्याचे फोटो कचाकच कचाकच निघायला लागले, मला बघितलं त्याने, असं करून तो माझ्याजवळ आला, अरे क्या काम किया जबरदस्त, मैंने देखा ना बहुत, अभी एक देख, तू संजय मैं संजय, अभी डरने का नहीं, अभी फाड़ देने का, बहुत अच्छा काम करता है तू, और ये नीचे क्या बैठे, ए कुर्सी दे इसको, आणि त्याच्यानंतर मला खुर्ची यायला लागली।
क्या बात है।
मग तो सिनेमा झाला, सिनेमा झाला तरी पण माझ्याकडे व्हेइकल नव्हत्या, कारण परवडतच नव्हतं ना, मराठी नाटकाने किती काय मिळणार। आता त्याची पुढची गोष्ट सांगतो, जेव्हा तो रिलीज झाला तेव्हा मी, माझं लग्न झालं होतं तर मी ठाण्याला राहायचो आणि सहकार टॉकीज म्हणून चेंबूरला होतं, जिथे ज्याचा प्रोड्युसर त्याचा एरिया येतो, म्हणून त्यांनी तिथे प्रीमियर ठेवला होता आणि मला बोलवलं होतं आज या प्रीमियर, प्रीमियर म्हणजे शुक्रवारचा पहिला शो, तेव्हा प्रीमियर असं आहे। आणि गेलो मी जाताना, आपलं कसं आहे येते येते सगळ्यांशी बोलत 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 आतमध्ये गेलो, बाल्कनीला वर बसलो, आम्ही वर बसलो, खाल्लं वगैरे, इंटरवलला बाहेर आलो, बाहेर आलो तर असं असं सगळे असे असे ये नाही रे इधर क्या आहे गा वो है नाही, आणि परत चालू, मग मला प्रोड्युसरने आत नेलं, एका रूममध्ये बसवलं, आम्ही चहा वगैरे प्यायलो, पिक्चर संपला आणि बोललो मी जातो, कारण मी रिक्षाने आलो होतो, रिक्षाने आलो खाली, अरे येई आहे 1.5 फुटे असं करून जो मॉब झाला, तेव्हा पोलीस प्रोटेक्शन मध्ये मला बाहेर काढायला लागलं. बाहेर आल्यानंतर ते म्हणाला किधर आहे गाडी, बोललो नाही मैं रिक्षा से जाऊंगा. पागल आहे तू, प्रोड्युसरने त्याची गाडी दिली, मला गाडीने घरपर्यंत सोडलं आणि मग झक मारत मला कायनेटिक घ्यावी लागली. कारण त्याच्यानंतर मी कधीच गाडीने प्रवास करू शकलो नाही, ट्रेन बसेस रिक्षा सगळं बंद झालं. मग मी कायनेटिक घेतली आणि हेल्मेट घेतलं डोकं झाकायला म्हणून. मग हळूहळू करत पैसे जमले आणि पहिली गाडी घेतली मारुती.
आणि ती कधी घेतली?
ती माझ्या मते फिजा फिल्मच्या वेळी घेतली ती.
मला सांगा, लग्नाच्या वेळेस पण बऱ्याचशा धमाल गोष्टी होतात, लग्नातली कोणती मजा धमाल घोळ झालेला तुम्हाला आठवतोय का?
मी इतरांच्या लग्नात एवढ्या धमाल करून ठेवल्यात ना, त्यामुळे माझ्या लग्नात तर खूपच धमाल केली पण इतरांनी केली. प्रत्येक ठिकाणी विघ्न आणली माझ्या. वरचा सदराज नाही तो गायब केला, नुसतं धोतर आणि त्या उपरण्यावर मला यायला लागलं. आणि मग सदरा मला मिळाला हॉलवर, मग तो घातला, त्यानंतर कोट नाही, एकच शूज ठेवला, असं बरंच प्रत्येक ह्याच्यात, कारण मी प्रत्येकांना तसं केलं होतं. त्यामुळे हो आम्ही केलं आहे, तो बदला असं समजतो अगदी. त्याच्यानंतर एक हॉटेल पण बुक केलं त्यांनी आमच्यासाठी दोघांसाठी, ही सुहागरात केली आहे. आणि सुहागरात वगैरे काही नाही, ते रात्रभर तिथे बसले होते, मजा करत होते. आम्ही नुसते असे बसून होतो, दुसऱ्याही सकाळी ते निघालं, सगळेच एकत्र निघालो कारण घरी पूजा होती. घरी गेलो आणि पूजेला झोपेत झोपेत मी जवळजवळ पूजा केली सत्यनारायणाची. आणि हे पर्याय नव्हता, कारण मी सगळ्यांशी तसा वागलो तर माझ्याशी वागणं ते बरोबरच होतं.
हे झालं मित्रांचं वागणं, पण बायकोला सगळ्याच वागणं माहिती असतं नवऱ्याचं. कोणती एक गोष्ट ज्यावरनं तुम्ही आजही ओरडा खाताय?
पटकन उत्तर देत नाही मी, म्हणजे जेवणार काय रे, मी काहीतरी विचार करत असतो, अरे काय विचारते, जेवणार का, अरे हो वाढ, त्या ह्याच्यावर जरा ती अजून भडकते. ती तर आता सवय झाली आहे तिला पण.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.
कट इट.